नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसक लिंग असं लिंग हा प्रकार शिकणार आहे. आता आपल्याला कधीही कळतं की कोणा मुलाला आवाज देताना आपण हा मुलगा व तो मुलगा असं म्हणतो, ही ती हे ते असं उच्चारत नाही. म्हणून पुल्लिंगी या शब्दाची ओळख म्हणून हा तो असा त्याचा अशी त्याची सुरुवात होते. उदाहरणार्थ, हा घोडा आहे, हा मोर आहे, हा कांदा आहे, हा आंबा आहे, किंवा तो पाऊस आहे, तो पक्षी आहे, तो डोंगर आहे, तो मुलगा आहे. बघा, हा घोडा आहे म्हणजे तो घोडा जवळ आहे म्हणून हा घोडा आहे, हा कांदा आहे. आणि लांब असलेली गोष्ट असली पण ते पुल्लिंग असलं तर तो पाऊस, तो डोंगर, तो पक्षी, तो मुलगा याप्रमाणे. त्याचप्रकारे जर स्त्रीलिंग आपल्याला ओळखायचं असेल, स्त्रीलिंगी व्यक्ती आपल्याला ओळखायचं असेल, तर त्याची ओळख म्हणून ही किंवा ती हे कारक वापरल्या जातात. जसं की जवळ असेल तर ही गाय, ही बस, ही चिमणी, ही बाग. आणि लांब असेल तर ती इमारत, ती उशी, ती मगर, ती नदी याप्रमाणे. आता स्त्रीलिंग आणि पुल्लिंग नसलेला म्हणजेच नपुसक लिंग म्हणजेच थर्ड जेंडर कसं ओळखायचं, तर आपण त्याला हे किंवा ते असं कारक वापरतो. जसं की हे माकड, जवळ असेल तर हे माकड, हे पुस्तक, हे केळे, हे झाड. आणि लांब असेल तर ते घर, ते विमान, ते आकाश, ते जंगल. आपण हा माकड किंवा ती माकड, ही माकड असं म्हणत नाही, ही केळी, ती केळी असं म्हणत नाही, हे केळे असं म्हणतो. तर या प्रकारे आज आपण लिंग हा प्रकार शिकलो. आणि परत मी एकदा सांगते की पुल्लिंग असेल तर हा आणि तो पासून सुरुवात होते, स्त्रीलिंग असेल तर ही किंवा ती पासून सुरुवात होते, आणि नपुसक लिंगी म्हणजे थर्ड जेंडर असेल तर हे किंवा ते या कारकापासून सुरुवात होते. जसं की ती रिकामी जागा आहे तर छत्री की फळा, ती छत्री आहे, कारण फळा हा पुल्लिंगी आहे. हा धडा आहे, हा कविता होणार नाही, कारण ही कविता आहे किंवा ती कविता आहे. ते घड्याळ आहे, ते बशी होणार नाही, कारण बशी ही स्त्रीलिंगी आहे, घड्याळ हे नपुसक लिंगी आहे. ही जिलेबी आहे, पेढा होणार नाही, कारण की हा पेढा आहे किंवा तो पेढा आहे. तो हत्ती आहे, तो चिमणी होणार नाही, कारण ती चिमणी, कारण चिमणी ही स्त्रीलिंगी आहे. हे दार आहे, दार हे नपुसक लिंगी आहे म्हणून हे दार आहे. हे खिडकी होणार नाही, कारण ती खिडकी आहे. या प्रकारे आपण आज स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसक लिंग यामध्ये फरक पाहिला आणि त्याची उदाहरणे आपण पाहिली आणि सोबतच लिंग ओळखणेही आपण शिकलो. पुढील भागात, पुढील पाठासह आज एवढंच. धन्यवाद.